पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय एक. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथ यासकडून करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अकिया प्रांतातील सर्व पवित्र जनास सलाम. देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जसे आमच्यावर पुष्कळ येतात, तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हा सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसित आहोत ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते. आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे, कारण आम्ही हे जाणतो की तुम्ही दुःखाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचे भागीदार आहात. बंधूनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही आजान असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही इतके शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो की आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. खरोखर आम्हास वाटत होते की आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा म्हणून हे घडले. त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास यापुढे सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनामुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे. आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सत्सग विवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो. कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात त्या अजून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहित नाही, आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत. आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा. मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली, आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले, आणि त्यानंतर तुम्ही मला यहुदियाकडे वाटेस लावावे. असा विचार करीत असता मी चंचलपणा केला काय, किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला होय होय आणि नाही नाही असे म्हणतो काय? पण जसा देव विश्वसनीय आहे तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे होय आणि नाही असे नाही. कारण आम्ही, म्हणजे मी, सिलवान व तिमोथ्य मिळून तुमच्या ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता, तर त्याच्यात होय अशीच होती. कारण देवाची सर्व वचने त्याच्यात होय असे आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. आता जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ता स्तुस्थिर करीत आहे तो देव आहे. तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारून आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथाला आलो नाही. आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवतो असे नाही, पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत, कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.